पौलाचे करिंदकरात दुसरे पत्र अध्याय 2. कारण मी जसे स्वतःशी ठरवले होते की मी पुन्हा दुःख देण्यास तुमच्याकडे येऊ नये. कारण जर मी तुम्हास दुःख देतो तर ज्याला माझ्यामुळे दुःख होते त्याच्या वाचून मला आनंदित करणारा कोण आहे. आणि मी हेच लिहिले होते, म्हणजे मी आल्यावर ज्याच्याविषयी मी आनंद करावा त्याच्याकडून मला दुःख होऊ नये. मला तुम्हा सर्वाविषयी विश्वास आहे की माझा आनंद तो तुम्हा सर्वांचा देखील आहे. कारण मी दुःखाने मनाच्या तळमळीने व अश्रुगाळीत तुम्हास लिहिले ते तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नाही, पण तुमच्यावर जी माझी प्रीती आहे तिची खोली तुम्हा समजावी. जर कोणी दुःख दिले असेल तर त्याने केवळ मलाच दुःख दिले असे नाही, तर काही प्रमाणात तुम्हा सर्वांना दिले आहे. त्यासंबंधी मी फार कठीण होऊ इच्छित नाही. अशा मनुष्यास ही बहुमताने दिली ती शिक्षा पुरे, म्हणून उलट त्यास क्षमा करून तुम्ही त्याचे सांत्वन करावे, यासाठी की अति दुःखाने तो दबून जाऊ नये. म्हणून मी तुम्हास विनंती करतो की त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खात्री करून द्या. कारण मी तुम्हास या हेतूने लिहिले आहे की तुम्ही परीक्षेत टिकता की नाही व प्रत्येक बाबतीत तुम्ही आज्ञाधारक राहता की नाही हे पाहावे. ज्या कोणाला तुम्ही कशाची क्षमा करता त्यास मीही क्षमा करतो. कारण मी क्षमा केली असेल तर ज्या कशाची कोणाला मी क्षमा केली आहे त्यास तुमच्याकरता मी ख्रिस्ताच्या समक्ष केली आहे. यासाठी सैतानाने आपल्याला ठकवू नये, कारण आपण त्याच्या दुष्ट योजना जाणत नाही असे नाही. आणि पुढे जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्थेसाठी त्रोवा शहरास आल्यावर आणि प्रभूकडून माझ्यासाठी एक दार उघडले गेले, माझा बंधू तीत हा मला सापडला नाही, म्हणून माझ्या जीवाला चैन पडेना. मग तिथल्या लोकांचा निरोप घेऊन मी मासेदुनियास निघून गेलो. पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हास विजयाने नेतो आणि त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रत्येक ठिकाणी आमच्याद्वारे सगळीकडे पसरवतो. कारण ज्यांचे तारण होत आहे अशा लोकात आणि ज्यांचा नाश होत आहे अशा लोकात आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुवास आहोत. ज्या लोकांचा नाश होत आहे मृत्यूचा मरणसूचक वास आणि जे तारले गेले आहेत जीवनाकडे नेणारा जीवनाचा वास आहोत. आणि या गोष्टीसाठी कोण लायक आहे? कारण दुसऱ्या कित्येकासारखे देवाच्या वचनाची भेसळ करणारे आम्ही नाही, पण आम्ही शुद्ध भावाने देवाचे म्हणून देवाच्या दृष्टीपुढे ख्रिस्तात बोलतो.